आज छे दैनिक सुभक्ति पर्वत 3 ऑक्टोबर अंतिम सार्वभौम सर्वसमर्थ अशी प्रीती परमेश्वर परमेश्वर दयाळू व कृपाळू देव मंदक्रोध स्थिर प्रीती व विश्वासूपण यात उदंड निर्गम 34 अध्याय वचन 6 देव प्रीती व विश्वासूपण यात उदंड आहे. तुलना म्हणून माझ्या मनात 2 चित्र येतात. 1 देवाचे मन पाण्याच्या सतत वाहणाऱ्या एका अशा झऱ्यासारखे आहे जे पर्वताच्या शिखरावरून प्रीती आणि विश्वासूपण यांचे बुडबुडे फुलवते. हा झरा शतकानुशतके अखंडपणे वाहत राहतो. 2 किंवा देवाचे मन जणू एखाद्या ज्वालामुखी सारखे आहे जे प्रीतीच्या उष्णतेने इतके तापते की तिच्या पर्वताच्या शिखरावर स्फोट होतो आणि मग प्रीती आणि विश्वासूपणा ही लावा बनून वर्षानुवर्षे वाहतात. जेव्हा देव उदंड या शब्दाचा उपयोग करतो, स्थिर प्रीती व विश्वासूपण यात उदंड, तेव्हा अर्थ हा आहे की त्याच्या प्रीतीच्या झऱ्याला सीमा नाही हे आपण समजून घ्यावे आणि अनुभवाने जाणून घ्यावे अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही या डोंगराळ प्रदेशात वाहणाऱ्या झऱ्यातून दिवसभर वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या पिऊ शकता, तरी तो कधी कोरडा पडणार नाही. तुम्ही असे म्हणण्याचे देखील धाडस करू शकता की देव अशा सरकारसारखा आहे जो गरजेच्या प्रसंगी अधिक पैसे छापतो. अविनाशी नाही का? तरी एक फरक आहे. देव जे सर्व पैसे छापतो त्याची बरोबरी करणारा असा सोनेरी प्रीतीचा उदंड खजिना देवाकडे आहे. सरकार स्वप्नांच्या दुनियेत जगते, परंतु देवाचे देवपणच या उदंड संसाधनांचा अत्यंत वास्तववादी उगम आहे. देवाचे अंतिम देवपण, सार्वभौम स्वातंत्र्य आणि त्याचे सर्व समर्थपण हे ते ज्वालामुखी आहे ज्यातून प्रीती उदंडपणे फुटून वाहते. देवाच्या ह्या परिपूर्ण थोरपणाचा असा अर्थ होतो की त्याला स्वतःमध्ये कोणतीही कमतरता भरून काढण्याची गरज नाही. उलट त्याचा हा उदंड स्वयंभूपणाचा गुण आपल्यावर त्याच्या प्रीतीचा वर्षाव करतो, म्हणजे आम्हा पापी लोकांवर ज्यांना त्याची गरज आहे आणि ज्याने येशूमध्ये स्वतःला उत्तम देणगी म्हणून दिले. आपण त्याच्या प्रीतीवर डोळे झाकून अवलंबून राहू शकतो, कारण आपण त्याच्या अंतिम देवपणावर, त्याच्या स्वतंत्र सार्वभौमत्वावर आणि त्याच्या अमर्याद सामर्थ्यावर विश्वास ठेवतो.